आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतान अमेरिके कडेन फायदेशीर वेपार कबलात केल्या अशें सरकारान सांगला. सभाघरांतल्या बेशिस्त वागणुके खातीर लोकसभेतल्या 8 विरोधी खासदारांक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उरिल्ल्या काळा खातीर काल निलंबीत केल्यात. भारतीय रिझर्व्ह बँकेची आयच्यान शुक्रार मेरेन चलन धोरण समितीची बसका जातली. भायल्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन काल राती जाल्ले एलिमिनेटर मॅचीन दिल्ली कॅपिटल्सान गुजरात जायंट्साक 7 विकेटींनी हारोवन फायनलीन पावल घाला. आता पुराय खबरो. भारतान अमेरिकेकडे अनुकूल वेपार कबलात केल्या अशें सरकारान सांगला. नवी दिल्लीन काल सांजवेळा पत्रकार परिषदेंत उलयतना वाणिज्य उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्ली आनी वॉशिंग्टन हांचे मदल्या वेपार कबलातीक इतिहासीक आनी दूरदर्शी अशें म्हळें. हे वेपार कबलातीक लागून संवसारीक अर्थवेवस्थेन भारताची सुवात घटमूट जातली अशें तांणी मुखार म्हळें. हे कबलातीक लागून भारतांतल्या गांवगिऱ्या आनी शारांतल्या शेतकारांक, नुस्तेकारांक, सुक्ष्म लघु आनी मध्यम उद्योग म्हळ्यार MSME, महिला उद्योजक आनी तरणाट्या खातीर नव्यो संदी उपलब्ध जातल्यो. ह्या कबलाती विशीं लोकांची दिशाभूल केल्ल्या खातीर आनी कोफुजांव निर्माण केल्ल्या खातीर तांणी लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी आनी हेर विरोधी फुडाऱ्यांचेरूय टिका केल्या. संसद भवन संकुलान काल जाल्ल्या NDA संसदीय पक्षाचे बसकेन NDA खासदारांनी इतिहासीक भारत अमेरिका कबलाती खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो भोवमान केलो. अमेरिके बरोबर जाल्ली ही वेपार कबलात इतिहासीक आसा अशे बसके उपरांत पत्रकारांकडे उलयतना संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला सगळे विकसीत देश भारता बरोबर समन्वयान काम करपाक सोदता अशें ताणी मुखार म्हळें.
39 डेवलप कंट्रीज के साथ जो डील हुए हैं वो इस चीज को दर्शाता है कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में आज जो डेवलप कंट्रीज है सब लोग भारत के साथ तालमेल करके एक साथ काम करना चाहते हैं, पार्टनरशिप में काम करना चाहते हैं. इससे हमारे आम लोगों का जिंदगी में बहुत फायदा होने वाला है.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काल संसद भवनातल्या त्यांच्या कार्यालयात तेलुगू देशम पार्टी आणि युवाजना श्रमिका रायतू काँग्रेस पक्षाच्या माय YSRCPच्या खासदारांक मेळे. सोशल मिडियाचे केल्ल्या पोस्टान बिर्ला हांणी म्हळें की वांगड्याकडे संपर्क साधून तांचे प्रश्न समजून घेवप, खासदारां खातीर सुविधांच्या विस्ताराविशीं चर्चा करप आनी लोकशाय प्रक्रियेन दरेका वांगड्यांचो वांटो वाडोवपाचे मार्ग सोदून काडप हे सदांच समृद्ध करपीन उर्बा दिवपी आसता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक शुक्रारा परिक्षा पे चर्चा कार्यावळीचो खाशेलो भाग पळोवपाक आमंत्रीत केल्यात. भारताच्या तरणाट्याकडे संवाद साधप हो एक उत्साहवर्धक अनुभव अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. ताणमुक्त परिक्षेच्या म्हत्वाचेर तांणी भर दिलो आनी आव्हानां पयस करप, समतोल दवरप आनी आत्मविश्वास वाडप हांचे विशीं वेव्हारीक मार्गदर्शन केले. देवमोगरा, कोइंबतूर, रायपूर, गुवाहाटी आनी दिल्लीन 7 लोक कल्याण मार्ग हांगा एग्जाम वॉरियर्स बरोबर संवादात्मक सत्रां जालीं अशी माहिती मोदी हांणी दिली. सभाघरांतल्या बेशिस्त वागणुके खातीर लोकसभेतल्या 8 विरोधी खासदारांक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उरिल्ल्या काळा खातीर काल निलंबीत केल्या. हातूंत काँग्रेसीचे मनिकम टॅगोर, अमरिंदर सिंग राजा, गुरजीत सिंग औजला, हिबी इडन, डीन क्युरियोकसे, प्रशांत पडोले आनी किरण कुमार रेड्डी तशेंच CPIMचे S. वेंकटेश हांचो आस्पाव आसा. भाजप फुडारी युमनम खेमचंद सिंग काल मणिपुरांतल्या भाजप विधीमंडळ पक्षाचे फुडारी एकमतान वेचून आयल्या. काल नवी दिल्लीन पक्षाच्या मुख्यालयान जाल्ल्या विधीमंडळ पक्षाच्या बसकेन तांची निवड जाली. पक्षाचे सरचिटणीस आनी मणिपुरांतल्या विधीमंडळ पक्षाच्या फुडाऱ्याचे वेचणुके खातीर नियुक्त केल्ले केंद्रीय निरीक्षक तरुण चूक हांणी सोशल मिडिया पोस्टावरवीं ह्या विशींची माहिती दिली. चूक हांणी सिंग हांकां यशस्वी आनी प्रभावी कार्यकाळा खातीर शुभेच्छा दिल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
नागरी विमान येरादारी मंत्रालयान 2026-27 वर्षाच्या केंद्रीय अदमासपत्रकाक येवकार दिला. हे अदमासपत्रक देशाच्या विमान येरादारी क्षेत्राक आत्मनिर्भर करपाक मदत करपी आशिल्ल्याचे सांगला. विमान आणि भारतीय बनावटीच्या घटकांवरली मूलभूत सीमा शुल्क सूट देशांतर्गत विमान निर्मितीक मोठी चालना दिली असे मंत्रालयान म्हणा. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना नागरी विमान येरादारी मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा यांनी सांगले, देखरेख दुरुस्तीन ओव्हरऑल साधनांच्या भागांचे कस्टम ड्युटीची सूट 2028 मेरेन वाढवल्यास भारत हे जागतिक विमान देखरेख केंद्र म्हणून घटमूट जातले.
मैं ये भी कहना चाहूंगा कि रखरखाव, मरम्मत और जांच पड़ताल यानी MRO उपकरणों तथा कलपुर्जों पर सीमा शुल्क छूट को 2028 तक बढ़ाने से भारत एक वैश्विक विमान रखरखाव केंद्र के रूप में मजबूत होगा. ये सभी उपाय मिलकर लागत कम करेंगे, साथ ही कुशल रोजगार सृजित करेंगे और वैश्विक विमानन पारिस्थितिकी तंत्र में भारत की प्रतिस्पर्धा को
बढ़ाएंगे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल महाराष्ट्रातल्या पालघरात मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे MAHSR प्रकल्पाच्या दुसऱ्या डोंगरी बोगड्याचे यशस्वी ब्रेक थ्रू झाल्याची घोषणा केली. देशातल्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन कॉरिडोरांतलो हो एक महत्वाचो वाटचिरो. हो बोगडो 454 मीटर लांब आणि 14.4 मीटर उंच असा. या बोगड्यांतल्यान मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे अप आणि डाऊन असे दोन्ही मार्ग वतले. प्रकल्पा खातीर वापरतात ती जायती प्रगत बांधकाम तंत्रगिन्यान आणि वडमाकना भारतात तयार झाल्यात असे वैष्णव हांनी अधोरेखित केले. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या गुजरात विभागाचे व्यावसायिक कामकाज फुडल्या वर्षा सुरू जावपाची आस्त आशिल्ल्याचे त्यांनी सांगले. हायस्पीड रेल्वे सेवा 2028 मेरेन ठाणे मेरेन विस्तारतली आणि 2029 मेरेन पुराय कॉरिडॉर मुंबई मेरेन पावतलो अशी आस्त त्यांनी उक्तायली. भारतीय रिझर्व बँकेची मी RBI आयच्या शुक्रार मेरेन चलन धोरण समिती मे MPCची बसका जातली. RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांच्या फुडारपणा खाला स वांगड्यांच्या MPCचो निर्णय शुक्रारा जाहीर जातलो. रिझर्व्ह बँकेन सगळ्या बँकांक सरकारी कामाकडे संबंधित आशिले तांचे सगळे फाटे 31 मार्च 2026 या दिसा भौसा खातीर उक्ते दवरपाचे निर्देश दिल्या. ताका लागून 2025-26 वित्तीय वर्षाच्या पावतीन फारीकणी संबंधित सगळ्या सरकारी वेव्हारांचे हिशोब व्हरपाक मेळटलो. केंद्र सरकाराच्या विनंतीचेर काल सांजवेळा हे निर्देश जारी केल्यात. 2025-26 वित्तीय वर्षाचो निमाणो दीस 31 मार्च या दिसा महावीर जयंती निमतान भौशीक फेरयात. देखून चालू अर्थिक वर्षाचे सगळ्या सरकारी व्यवहाराचो हिशोब जावचो हे खातीर सरकारी व्यवहार हाताळपी बँकांक आपले फाटे उक्ते दवरपाचे निर्देश दिल्या. तशेंच या दिसा उपलब्ध आशिल्ल्या बँकिंग सेवांची फावती प्रसिद्धी करपाचे निर्देश बँकांक दिल्यात. भारतीय हवामान खात्यान IMD आज बिहार, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाबच्या काही वाठारांनी दाट धुके पडटले असो अदमास उक्तायला. उप हिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडातल्या काही वाठारांनी अशीच हवामानाची स्थिती असपाची शक्यता असा. तसेच फुडल्या 48 वरांत महाराष्ट्रात उण्यात उणे तापमानात लवलव 2 ते 3 अंश सेल्सियस वाढ जावपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायल्या. ICCच्या 19 वर्सा सकयल्या वन डे क्रिकेट विश्वचषकांत काल सांजवेळा झिम्बाब्वेच्या बुलावायून जाल्ल्या पहिले उपांत्य फेरयेन ऑस्ट्रेलियेक 27 धावण्यांनी हारोवन इंग्लंडान फायनलीन पाऊल घाला. दुसरी सेमीफायनलची मॅच आज हरारेन भारत अफगाणिस्ताना आड खेळटलो. बायलां प्रिमियर लीग मे WPL क्रिकेट सर्तीन काल राती वडोदरान BCA स्टेडियमाचेर जाल्ले एलिमिनेटर मॅचीन दिल्ली कॅपिटल्सान गुजरात जायंट्साक 7 विकेटींनी हरयलो. दिल्ली कॅपिटल्सान 15.4 ओव्हरींनी 3 गडे वगडान 169 धावण्यो करून 169 धावण्यांचे लक्ष साध्य केले. दिल्ली खातीर लिझर लीन 43 धावण्यो मुखेली जेमिना रॉड्रिक्सान 42 धावण्यो केल्यो. रॉड्रिक्साक प्लेयर ऑफ द मॅच किताब फावो जालो. फाल्यां फायनलीचे मॅचीन दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आड खेळटले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारतान अमेरिकेकडे फायदेशीर वेपार कबलात केल्या अशें सरकारान सांगले. सभाघरांतल्या बेशिस्त वागणुके खातीर लोकसभेतल्या 8 विरोधी खासदारांक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उरिल्ल्या काळा खातीर काल निलंबीत केल्यात. भारतीय रिझर्व्ह बँकेची RBIची आयच्यान शुक्रार मेरेन चलन धोरण समितीची MPCची बसका जातली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.